नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अनुजा क्षीरसागर आपलं स्वागत करते. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला. बँकेनं रेपो दर 6.5% कायम ठेवला असल्याचं त्यांनी सांगितलं. महागाई मोठ्या प्रमाणावर घसरत असल्याचं सांगून दास यांनी महागाई दर सुनिश्चित करण्यासाठी स्थायी ठेवींचा दर 6.25% ठेवण्यात आला असल्याचं सांगितलं. राज्यसभेत आज विरोधकांनी कुस्तीपटू विनेश फोगाटला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र केल्याचा मुद्दा उपस्थित करत गदारोळ केला. आज कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हा मुद्दा उपस्थित केला, मात्र सभापतींनी त्यांना परवानगी नाकारल्यानं विरोधकांनी सभात्याग केला. विनेश फोगाट संदर्भातला मुद्दा हा कोणत्याही पक्षाचा किंवा सत्ताधारी आणि विरोधकांचा नाही, तर देशासमोरील मुद्दा आहे. संपूर्ण देश विनेशच्या मागे उभा आहे, त्यामुळे या प्रकरणी विरोधकांनी राजकारण करू नये असं केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचं आज कोलकाता इथं निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. 2000 ते 2011 असे तब्बल 11 वर्ष त्यांनी पश्चिम बंगालचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या मराठवाडा उपकेंद्राच्या उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. जालना इथल्या उपकेंद्राच्या पदनिर्मितीस मान्यता आणि मूल्यनिर्धारण अहवालानुसार संस्थेस देय असलेली वेतन अनुदानाची रक्कम देण्यासंदर्भातही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं. चंद्रयान 3 यशस्वी मोहिमेच्या स्मरणार्थ केंद्र सरकारतर्फे 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. याच्या पूर्वतयारीचा भाग असलेल्या टचिंग द मून व्हाईल टचिंग द लाईव्ज इंडियाज स्पेस सागा या एकदिवसीय कार्यशाळेचं आज नागपूर इथं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था VNIT संस्थेद्वारे आयोजित केलेल्या या कार्यशाळेचं उद्घाटन चांद्रयान 3 चे प्रकल्प संचालक डॉ पी वीर मुथुवेल यांच्या हस्ते झालं. दिवसभर चालणाऱ्या या कार्यशाळेत चांद्रयान मिशन, अंतराळ तंत्रज्ञानाचे सामाजिक परिणाम या विषयावर चर्चासत्र तसंच विद्यार्थ्यांचा अंतराळ वैज्ञानिकांसोबत संवाद आदी कार्यक्रम होणार आहेत. महसूल पंधरवड्यानिमित्त परभणी जिल्ह्यात पालम इथं काल अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांच्या हस्ते विविध लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना यासह इतरही विविध महत्वाकांक्षी योजनांचे लाभार्थी यावेळी उपस्थित होते. शिक्षण आणि समाजसेवा कार्यात उल्लेखनीय योगदान देत असल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर इथल्या ओंकार विद्यालयाला श्रद्धेय दत्ताजी डिडोळकर शिक्षण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप कार्यक्रम काल नागपूर इथं पार पडला. त्यावेळी सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी संस्थेचे अध्यक्ष डॉ संजीव सावजी यांना हा पुरस्कार प्रदान केला. 1 लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. जालना जिल्ह्यात दुधातली भेसळ रोखण्यासाठी तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश जिल्हास्तरीय दूध भेसळ समितीच्या अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार यांनी दिले आहेत. दरम्यान दूध भेसळ रोखण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे 44 नमुने घेण्यात आले असून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी 3 नमुने कमी दर्जाचे आले असल्यानं संबंधितांवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातल्या सर्व विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त कार्यक्रमांतर्गत दावे आणि हरकती स्वीकारण्यासाठी 10, 11, 17 आणि 18 ऑगस्ट रोजी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातल्या सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज भालाफेकपटू नीरज चोप्रा सुवर्णपदकासाठी खेळणार आहे. रात्री 12 वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाचा आज कांस्यपदकासाठी सामना स्पेनसोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. कुस्तीत पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात अमन सहरावत यांचा तर महिलांच्या 75 किलो वजनी गटात अंशूचा सामना होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.